मला एक सांगा, ऐका, जन्माला पुरती होय, जन्माला पुरती ती बायको. तुम्हाला असं नाही वाटत
काय?
बायको करावी, संसार थाटावा, चार पोरं बाळ व्हावी असं नाही वाटत.
अहो पण वाटून उपयोग काय? आमच्या त्या गरीबाला पुरगी देतो कोण? आणि समजा एखादी जीवावर उधार होऊन पुरगी दिली तर तिला धुवायला तिला धुवायला तिला. चुप रे, तिच्याकडे बघायला आम्हाला येणं आहे कुठं? अहो आम्ही अख्खा दिवस नदीवर आणि सारा गाव आमच्या गादीवर लोचतोय लोचतोय. म्हणजे कसं की पेपर इकत घ्यायचा आपण आणि वाचायचा दुसऱ्याने ते बी आपल्या समोर ज्या मायला मी त्यांच्या. हे बघा बाय, हे संसार लगीन परपंच आपल्या बापाच्याने होणार नाही. हे येरा गबाळचं काम नाही. हो येरा गबाळे, अरे बापरे, आमच्या गबाळे वकिलाचं वरण धुवायचं राहिलं की जातो मी.
अहो पण थोडं थांबा की, तुम्ही थांबतच नाही. बघा मी काय तुम्हाला खाते?
नाही खायचा प्रश्न नाही, पण मी घरी गेलो नाही ना तर आमची आई पाण्याचा घोट तोंडात घेणार नाही. आहे ती मस्करी नाही. हे बघा, तिची मस्करी करायची नाही. अहो आमच्या बापाने आमच्या टायमाला एकदा तिची मस्करी केली आणि जीवाला मुकला. कारण काय? हम करू शू कायदा, हम करू शू कायदा.